लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कलाकार श्रुती आणि माझ्या सोबत. माझ्या बाबांनी मला खूप लहानपणापासून बँकेची कामं करायला शिकवली, विच इज व्हेरी स्ट्रेंज. सगळ्यात स्ट्रेंज सांगते, माझे काका आहे ऑस्ट्रेलियाला असतात, मी दुसरीत होते, म्हणजे दुसरीत गेले, पहिलीतनं दुसरीत. आणि माझी सख्खी चुलत बहीण श्रीला, ती पहिलीतनं दुसरीत गेली होती. ह्या सुट्टीत आम्ही दोघीच एकट्या काकांकडे ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. एक महिना आम्ही काकांकडे राहिलो होतो. आम्ही ऑस्ट्रेलियाच्या शाळेत गेलो एक महिना. मी आईला म्हटलं, ऐकलं की वाटलं नाही का आम्हाला बिंदास पाठवून दिलंस तू, का वाटलं असेल तुला असं की आम्ही दोघी मॅनेज करू, आम्ही दोघी जाऊ.
पण तेव्हा तो काळ कदाचित तेवढा विश्वासाचा होता,
सोपा होता,
सोपा होता.
अगं एअरपोर्टला आतपर्यंत, म्हणजे फ्लाईटला बसेपर्यंत ऑलमोस्ट आई बाबा सोडायला आले होते. आम्ही विमानातनं बाहेर पडलो आणि समोर काका काकू होते. बट स्टील या विमानातल्या आठवणी मात्र छान आहेत, की ती एअर होस्टेसनं असं चॉकलेटचा ट्रे घेऊन आली, थाउजंड ऑफ चॉकलेट. आणि असं झालं तर यातलं चूज कसं करायचं. आम्ही ना दोघी जणी बहिणी खूप वेळ विचार करत होतो. तिने असं बघितलं आमच्या दोघींकडे, मग मागणं दुसरी आली एअर होस्टेस, तिच्याही आता ट्रे होता. आणि तिने आमच्या ना लिटरली एकीने एकीच्या आणि एकीने एकीच्या अशा मांडीत सगळी चॉकलेट्स ओतली आणि ते गेली. आम्हाला ना दॅट वॉज एवढा आनंद झाला होता. ही सगळी आपली आहेत अँड देर इज नो शेअरिंग. ना तुला द्यायचं आहे, ना मला माझ्या धाकट्या बहिणीला मुंबईत द्यायचं आहे, किंवा हे आपलं आहे सगळं. हे फिलिंग आहे ना, आणि तो इनोसन्स आहे ना, तो दॅट इज रिअली अमेझिंग.
भार्गवी मला सांग की आपल्याला एखादी वाईट सवय असते किंवा चांगली पण सवय असते एखादी गोष्ट जमवायची, म्हणजे नाणी जमवायची सवय असते किंवा यु नो ते शिंपले जमवायची सवय असते, दगड जमवायची सवय असते, तुला काय सवय होत्या?
मी लहानपणी काय गोळा केलं असेल तर बसची तिकीट. मला कंडक्टर व्हायचं होतं. त्या कंडक्टरची पिशवी, ती लेदर बॅग, आता त्यांच्याकडे ना अशा लेदर बॅग्स नसतात, पूर्वी टिपिकल अशा लेदर बॅग, स्लिंग लेदर बॅग्स, आणि तो टक 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 आवाज, दॅट वॉज अ फॅस्ट. आणि त्या कंडक्टरकडे एवढे पैसे असतात ना, वाव, ते त्याचे नसतात हे कळायला खूप काळ लागला. पण तिकीटं खूप जमा करायचे मी, आणि मला पिशव्या गोळा करायचं अजूनही आवडेल. माझ्या पलंगाखाली अमाप पिशव्या आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या, मग कुठल्या ब्रँड्सच्या, किंवा आता कुठे आउट ऑफ इंडिया गेले तर त्याचं पॅकिंग, म्हणजे मला आतला पदार्थ मी देऊन टाकते कोणालाही, पण मला तो डबा हवाय किंवा तुझं खाऊन झालं की तो डबा मला दे.
ऐको, किती माझ्यासारखं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे एक प्रोग्राम असायचा आपल्याकडे, म्हणजे मामाच्या गावाला जायचं हे तर असायचंच. तुझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा असायच्या?
खूप छान, कारण सगळ्यात महत्वाचं आता हे तर कोणीच डिनाय करू शकत नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत जे फळ येतं ना, आंबा नावाचं, त्यांनी मला असं वाटतं माझ्या अनेक सुट्ट्या उत्तम केल्या आहेत. आणि आमच्या घरी सगळ्यांना प्रचंड आंबा खायची आवड होती, आणि त्याला डाएटचं वेड नव्हतं ना. म्हणजे मला आठवत नाही मे महिन्यात आईने कधी भाजी केली असेल. आमरस पोळी, आणि मग खूप आमरसाचा त्रास होतो म्हणून पांढरा कांदा मिळतो, त्याची दह्यातली कोशिंबीर मिरपुडू घालून बस. सो अपेरंटली मे महिना इज इक्वल टू आंबा, कारण का मामा म्हणजे अगदी जादरलाच राहायचा असं असं मामाच्या गावाला जाऊया ही कॉन्सेप्टच नव्हती. पण आंबा खाण्यातच आमचा इतका जन्म जायचा. आम्ही इथे इथे उठलंय, इथे उठलंय, सगळा त्रास झालाय, नाकात गळू येतं, सगळं होतं. पण आंबा खायचा, पाडव्याला जो खायला सुरू करायचा तो शाळा सुरू होईपर्यंत तोतापुरी म्हणू नको, लंगडा, नीलम, जो कुठला आंबा मिळेल तो खात राहायचं. यू ईट आंबा एंटायर 3 महिने.
आता पण ते एक आंबा किमान तो सुरू आहे की
नाही? हो, एक आंबाच खावा लागतो आता फक्त.
तुझी शाळा होती राजा
शिवाजी विद्यालय, दॅट इज IS गर्ल्स स्कूल नंबर 2.
काय तुझ्या शाळेच्या आठवणीत, कोणत्या बेस्ट आठवणी तू आम्हाला सांगशील?
मला स्वतःला असं वाटतं की शाळेने मला पहिलं स्टेज दिलं. मी त्याला डान्स ऑलरेडी शिकत होते, भरतनाट्यम. आणि आमच्या टीचर्स इतक्या छान होत्या, इतक्या सगळ्या पाठीशी उभ्या राहिल्या माझ्या. मी त्याला एक सिरियल करायला घेतली होती, मी 6 महिने परीक्षा बुडवली होती त्या सिरियलसाठी.
कितवीत असताना?
7वीत. कुछ खोया कुछ पाया नावाची माझी पहिली सिरियल, जी गोनी दांडेकरांच्या पडगंदी कादंबरीवरती होती दूरदर्शनसाठी. मोडकबाई म्हणून होत्या, ज्या मराठी आणि हिंदीच्या टीचर होत्या. फणसेकरबाई म्हणून होत्या, माझ्या क्लास टीचर शिंदे 10वीला. सो या सगळ्यांना खूप मदत केली मला. आणि प्रगती पुस्तक दाखवायची भीती सगळ्यांनाच असते, कारण आय वॉज अ ऍव्हरेज स्टुडंट. मॅथ्स तर काही विचारूच नकोस तू. इतिहास भूगोल खूपच छान, पण मॅथ्स आणि सायन्स कच्चं होतं माझं. बाकी इंग्लिश सगळं येतं, इंग्लिश सगळं लिहिता येतं, पण मला अजून 12th स्पेलिंग नाही लिहिता येत.
कशाचं?
12th. आय कांट. मी एक 12th स्पेलिंग 50,000 वेळा तरी शिक्षा म्हणून लिहिलं असेल, पण अजूनही मला लिहिता येत नाही. अजूनही जर मला कोणाला चेक द्यायचा असेल तर मी 11,000 देते आणि 1,000 कॅश देते, किंवा 13,000 देते आणि 1,000 परत घेते. आय कांट राईट 12.
मला 12
12 कम्प्लीट. पूर्वी तर असा चेक लिहायचे 1,200 ओनली. काय झालं, ते मला येत नव्हतं स्पेलिंग. आणि आमच्या निरुबेन नावाच्या इंग्लिश टीचर होत्या, त्या खूप मारायच्या यार 12th स्पेलिंगसाठी. त्यामुळे ना तो फोबियाच बसला आणि ते नाही चालू. 93.5 रेड एफएम बजाते रहो.